राष्ट्रार्थ भव्य कृति काही पराक्रमाची ईर्ष्या निजांतरी धरूनी करावयाची श्रेष्ठ पदासन्या आम्ही कृतीनित करू जिजवो परिपूर्ण होवो अभ्यास देश स्थितीचा समतोलचालो निष्ठा विवेक प्रकटो मन पूर्ण शुद्ध वर्तु अमी दृढ प्रसन्न निधे अधुंद होती अनेक हृदये जरी एक रूप सामर्थ्य तीर्थ प्रकटेन तरी अमूप हा मंत्र संग चनार्थ सदा जपूया हे ज्ञान कर्म युत भक्ति व्रत कीर्ति सदैव लाभो निंदा प्रहार अथवा न च कोणि लोभो आशा सो विमलवा भिवो निराशा सोडू कधी न पथ हा चिरठे आशा दाही दिशात घुमुनी जयनाद जेव्हा होई अखंड प्रिय भूमी अजिंक्य तेव्हा मंदिरातील निवेल तृषा कधि हे देव आस पुरवी तव पूजकांसी की घेतले प्रकाश इतिहास निसर्ग माने हे जे दिव्य दाहक म्हणोनी चिमान धरिले करी हे सती से भारत माता की जय।